Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Jaya Prabhupada, 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 Jaya Prabhupada. Nitai Gaura Haribol, 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 Nitai Gaura Haribol. Jai Om Vishnupada Paramahamsa Parivrajika Charya Hushtautara Chata Sri Srimati Divine Grace Abhay Charanavind Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jantra Srimad Bhagavatam Ki Nanda Kodi Vishnu Runda Ki Aur Premanandi. All glories to Assembled Devotees. All glories to Sri Jivant Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Srimad Bhagavat Skanda Tisra Adhyaya Trivisava Slok Kramank 51. Devahutir Uvacha. Sarvam Tad Bhagavan Mayham. Upovaha Pratisrutam. Tathapi Me Prapannaya. Abhayam datum arhasi, Devahutir vacha, Sarvam tat Bhagavan mayam, Upovaha pratisrutam, Tathapi me prapannaya, Abhayam datum arhasi, Devahutir uvacha, सर्वं तत् भगवान् मह्यम् उपो वाह प्रतिष्ठितम् कापि मे प्रपन्नाया अभवम् अभयम् दातुमर्हसि। देवहूति देवहूति उवाच प्रणाली सर्वं सर्व तत् ते भगवान् प्रभो मह्यं भला उपोवाह पूर्ण केले आहे प्रतिश्रुतं दिलेले वचन तथा अपि तरीही मे मला प्रपन्नाये जी शरण आलेली आहे तिला अभयम अभय दातुम देण्यास अर्हसी तुम्ही समर्थ आहात। भाषांतर आणि तात्पर्य श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद द्वारा। श्री देवहूती म्हणाली, हे प्रभो, मला दिलेली सर्व वचने तुम्ही पूर्ण केलेली आहेत, तथापि मी तुम्हाला शरण आलेली आहे, तरी तुम्ही मला अभय सुद्धा द्यावे। तात्पर्य, देवहूतीने आपल्या पतीकडे भयरहित दृष्टीची याचना केली आहे। पत्नी या नात्याने ती आपल्या पतीला पूर्णतः शरण गेली होती आणि तिला निर्भयत्व प्रदान करणे हे तिच्या पतीचे कर्तव्य होते। मनुष्य आपल्यावर विसंबून असणाऱ्या व्यक्तींना कसे निर्भयत्व प्रदान करतो याचा उल्लेख श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये करण्यात आला आहे। जो मृत्यूच्या पकडीतून मुक्त होऊ शकत नाही तो परतंत्र होय आणि त्याने आध्यात्मिक गुरु पती नातेवाईक किंवा किंवा माता इत्यादी काहीही होऊ नये परतंत्र व कनिष्ठित व्यक्तींना अभय प्रदान करणे हे वरिष्ठ व्यक्तींचे कर्तव्य असते। म्हणून पिता माता अध्यात्मिक गुरु नातेवाईक किंवा पती यांच्याने एखाद्याची जबाबदारी घेताना मनुष्याने आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस भौतिक जगातील भयंकर परिस्थितीतून मुक्त करण्याची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे। भौतिक जीवन सदैव भय आणि चिंतेने भरलेले असते। देवहूती म्हणते, मी स्वतःच्या योग सामर्थ्याने मला सर्व प्रकारची ऐहिक सुखे प्रदान केलेली आहेत आणि आता तुम्ही निघत असल्यामुळे मला अंतिम वरदान दिले पाहिजे, जेणेकरून मी बद्धविषयी जीवनातून मुक्त होऊ शकेल। ओम ज्ञान निरंधस्य ज्ञानांजना शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोवित्तं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदामयं राति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुता पदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च श्रीरूपं सादृशाताम् सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगणाता श्रीविशाखान्वितंश्च नमाम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वञ्चाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः श्रीकृष्ण चैतन्य श्री अद्वैत गदाधार श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे देवहूति उवाच सर्वं तद्भगवान् मह्यम् उपोवाह प्रतिश्रुतम् तथापि मे प्रपन्नाया अभयं दातुम् अर्हसि श्री देवहूती म्हणाली हे प्रभो मला दिलेली सर्व वचने तुम्ही पूर्ण केलेली आहेत तथापि मी तुम्हा शरण आलेली आहे तरी तुम्ही मला अभय सुद्धा द्यावे मुली आणि देवहूती यांच्यातला हा दिव्य संवाद श्रीमद भागवतातली काही श्लोक फास्ट फॉरवर्ड केलेले आहेत कारण सुखदेव गोस्वामी सारखा वक्ता नाहीये जरी ऐकणारे श्रोते कसे असतील अशा देवहूती कर्दमुनींचा विवाह झाल्यानंतर कर्दमुनीने देवहूतीची इच्छा जाणून तिच्यासाठी आकाशामध्ये सुंदर असा एक महाल बनवला अति विज्ञानिक पण तोच प्रयत्न करतात आकाशामध्ये महाल बनवण्याचा त्यासाठी किती कोटी रुपये खर्च करायला लागतात तरी शक्य नाही कुठेतरी पडणार पण कर्दमुनीचा महाल त्याच्या इच्छेनुसार बनला आणि त्यांच्या इच्छेत राहील तर कलियुग हे तंत्रयुग आहे पूर्वीचे युग मंत्रयुग मंत्राने तंत्राने करता येत नाही यंत्राने करता येत नाही ते मंत्राने पूर्वीचे लोक करत असत तर केवळ देवतेची इच्छा पूर्ण करण्यात आली आणि नंतर अतिशय सुंदरिक असं वर्णन येतं अशा प्रकारे देवभूतीने कर्दमुनीचं मन आकर्षित केलं प्रभू वर्णन करतायत तात्पर्यामध्ये अनेक की स्त्री ही पुरुषावरती प्रेम करते जे प्रकट करण्यासाठी पुरुषाचं मन आकर्षित करण्यासाठी ते श्रृंगार करते तर स्त्रीनं श्रृंगार करणं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची गैर नाही आहे परंतु कुणाला आकर्षित करण्यासाठी फक्त आपल्या पतीला आकर्षित करण्यासाठी आणि ते पण कपडे कमी करून नव्हे पूर्ण कपडे घालून आजकालचे लोक आजकालच्या स्त्रिया कपडे उतरून पतीला नव्हे इतर सर्वांना आकर्षण करण्यासाठी प्रयत्न करतात पण हे कलियुगाचं वेश्यावृत्तीचं लक्षण आहे कारण स्त्री आपल्या पती समोरच केवळ ध्वस्त होऊ शकते आणि कुठे नाही तर अशा श्रृंगारिक वर्णन सुंदरचं वर्णन केलेलं आहे पण ते कर्दमुनीचं मन आकर्षित करण्यासाठी कर्दमुनीही त्यामुळे प्रकृती भूत आहेत. आणि ज्यावेळेला मनू आपल्या मुलीला गोहतीला घेऊन येतो, तब्द मुलीला आपली मुलगी देतो. तर तब्द मुनी हा तर ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचारी आश्रम मध्ये राहिल्यानंतर स्वाभाविकच इंद्रिय निग्रह मनोनिग्रह हे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळं त्यांचं स्त्रीकडे आकर्षण नाहीये, परंतु एक सुप्त इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे कि मी नैष्ठिक ब्रह्मचारी जाऊ शकणार नाही. त्यांची इच्छा जाणून भगवंताच्या योजनेमुळे म्हणू आपली सुंदर अशी पुत्री अतिशय लावण्यवती दिसायला सुंदर आकर्षक शरीर सुडौल असं वर्णन आहे भागवत मध्ये की ज्यावेळेला आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात मला आवडत नाही बरोबर शब्द आहे पण भागवत मध्ये प्रवीण कुमारने ट्रान्सलेट केलं ठीक आहे. गच्चीवरती ज्यावेळेला ती सिंधू खेळत असते तर गंधर्व प्रकाशात विमान मार्गाने जात असताना तिला पाहतात आणि मूर्तीतून विमानात खाली जातात. असं सौंदर्य आज आपण पाहू शकत नाही. तर अशी इतकी सौंदर्यवान पण तीही स्वतःहून पती शोधायला जात नाही, आपल्या वडिलांनी केलेला पती जो की साधू आहे केस सगळे वाढलेले आहेत अंगी जे आहे ते कृष आहे किंवा अतिशय सुडोल असं नाहीये. बाह्यदृष्टीनं कर्दम मुनीकडे आकर्षित होण्यास काहीच नाहीये, तरी पण त्यांची गुण पाहून त्यांच्या वरती झालेले संस्कार पाहून त्यांना पती म्हणून स्वीकार करायला तयार आहे. स्वीकारल्यानंतर स्वाभाविक ब्रह्मचारी आश्रम मध्ये वाढल्यामुळे तितकस स्त्रीच आकर्षण नाहीये. रूपात तात्र्यामध्ये लिहितात की शास्त्रांमध्ये असं वर्णन केलेलं आहे की स्त्रीने कसं पुरुषाला आकर्षित करावं. जरी आहार निद्रा भय मैथून या गोष्टी निषिद्ध आहेत, तरी पण शरीर जोपर्यंत आहे या गोष्टी मर्यादेनुसार कशा कराव्यात यासाठी शास्त्रामध्ये उल्लेख आलेला आहे. आणि त्यासाठी शास्त्र पण आहे की कामभावना ही कशी जागृत करावी स्वतःच्या मनामध्ये आणि दुसऱ्याच्या मनामध्ये. गृहस्थ लोकांना शास्त्रामध्ये शिक्षण दिलं जात याच. तर या सर्व वृत्तीनुसार देवहूती आणि कर्दम मुनी शास्त्रामध्ये व्यस्त आहेत. अनेक रीत्या शरीर देवहूती शृंगारिक रित्या सजवत आहे, त्याचं अतिशय सुंदर असं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे भागवतामध्ये. तर कर्दम मुनी तिच्याकडे आकर्षित होतात, दोघांचं मिलन होत आणि त्यांना कन्या प्राप्ती होते. आणि कर्दम मुनीने वचन दिलेलं आहे पहिलाच की ज्यावेळेला पुत्र प्राप्ती होईल त्यावेळेला मी सगळं सोडून फक्त भगवंताची भक्ती करण्याकडे निघून जाईल. तर देवहूती आता तो प्रसंग आलेला आहे. देवहूतीला कर्दम मुनी सांगतात की मी माझं तुला दिलेलं वचन पूर्ण केलं, आता हरिभाऊ मी चाललो उपाय. तर एक तर वचन आहे आणि देवहूतीने त्याचा स्वीकार पण केलेला आहे. देवहूती जरी बरोबर हास्य आहे तरी पण अंतःकरणामध्ये तिच्या एक प्रकारची भीती आहे की पत्नीचा जो पती निघून गेला तर तिचा सांभाळ कोण करणार, आणि आता तर 9 मुली पण आहेत. तर ती चिंता व्यक्त करते की ह्या 9 मुलींचे लग्न होतील, तुम्ही संन्यास घेऊन पुढे चाललात, मुली वाढतील, लग्न होतील आणि तुम्ही एकटीच राहणार, अशी काळजी कोण करणार. कर्दम मुनीसाठी बनवते देव होती पण कर्दम मुनी ह्याच्यामध्ये फसत नाही. तर जसं सांगितलं की फलेने व परिचय शास्त्रामध्ये असं ज्यावेळेस शृंगारिक वर्णन येतं, हजारावरती कुठली तरी अशी भौतिक आपण इंद्रियांना उत्तेजन देणारी कादंबरी वाचतो किंवा त्याच्याविषयी सुंदर असं वर्णन याच्यामध्ये आहे. परंतु त्याच्या वर्णनातून वैराग्याकडे करतो तसे कर्दम मुने हे शिक्षण देण्यात आलेलं आहे. असं नाही की अशा वैराग्यात राहून तसाच अडचण पडतो. आजकालचं जे शिक्षण जे आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी नाही, त्यामध्ये अडकून राहण्यासाठी. परंतु वैदिक शास्त्रामध्ये ज्यावेळेला असे काही प्रसंग येतात, त्याचा अंत काय होतो आपण पाहिलं पाहिजे. शृंगारिक वर्णन आहे, स्त्रियांचं वर्णन आहे, तर हे सगळ्या वर्णनातून अंत भले नाही माहिती येईल. अंत काय आहे की कर्दमुनीचं वैराग्य. जर हे शृंगारिक रस वाचून त्याच्याबद्दल आकर्षण होत असेल तर पुढच्या शास्त्रामध्ये पुढच्या अध्यायामध्ये कर्दमुनीचं वैराग्य झालेलं आहे त्याच्याकडे पण आपण आकर्षित झालं पाहिजे. असं नाही की भागवत मधलं एक आपण घेऊन दुसरं सोडून देऊ. तर त्यातनं जर आपल्याला शृंगार तसला आवडत असेल तर त्यातलं वैराग्यही आपण घेतलं पाहिजे. आणि शृंगार ह्या पानामध्ये वर्णन केलंय की हा शृंगार जास्त वेळ टिकत नाही, वैराग्य हे आलंच पाहिजे. म्हणजे असं नाही की भागवतच आहे म्हणून आपण तिथे अडकून बसू, वैराग्यापर्यंत आलंच पाहिजे. तर कर्दमुनीची अशी आपल्या ज्यावेळेला हा प्रसंग आलेला आहे. त्यावेळेला कर्दमुनी तिला म्हणतात आणि युवतीला ही स्वीकार आहे. तीही राजाच्या राजाची राजकन्या आहे. नारद मुनींकडून तिने वर्णन ऐकलेलं आहे कर्दमुनीचं. म्हणजे नारद मुनीचा ज्यांचा संघ आहे भक्तीचा थोडा तरी प्रभाव तुमच्यावर असलाच पाहिजे. तर अकाम काम वा मोक्ष काम उदाहरणी त्रिवेण भक्ती योग नजनते पुरुषम. परम जर मनामध्ये काम असो किंवा अकाम असो निष्काम असो कुठलाही असो, तर कुठल्याही वृत्तीनं भगवंताच्या संपर्कामध्ये ज्यावेळेला येतो जो काही दोष आहे हा आपण निघून जातो. भगवान सांगतात की जितकी भक्ती आहे तेवढी मी टिकवतो आणि काय कमी असेल तर मी त्यांना देतो. आय प्रोटेक्ट वॉट एव्हर यू हॅव अँड प्रोव्हाइड वॉट एव्हर यू लॅक. नन्यश्चिन्तयन्तो माम् येना कुपासते तेषां भिक्षाभिस्तानां योगक्षेम वहाम्यहम्. हरे कृष्ण योगक्षेम वहाम्यहम्. तर 84 लक्ष योनीतून फिरत फिरत आल्यानंतर त्याचा काही थोडासा गंध इंद्रियसिद्धीच्या जीवामध्ये राहण्याची शक्यता आहे मनुष्य जन्माला आल्यानंतर. म्हणजे सर्व ज्ञान असताना सुद्धा भगवान सांगतात की इंद्रिय आणि प्रमाती हरंची सुभम मन. सगळं ज्ञान आहे आपल्याला माहिती आहे की भौतिक सृष्टी पतीलाही माहिती आहे, पत्नीलाही माहिती आहे, मुलांनाही माहिती आहे, अर्जुनालाही माहिती आहे, अर्जीलाही माहिती आहे, पंजोबालाही माहिती आहे, पंडितलाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे सगळं. म्हणजे बाहेर कसं पडायचं हे कुटुंबात राहून शक्य नाही. त्यासाठी साधूचा संघ हा महत्वाचा आहे. जो की यातनं बाहेर पडलेला आहे अशा व्यक्तीचा जो तुम्ही संघ होत नाही. प्रोपर सांगतात की वैराग्य अंतकरणामध्ये येणं अशक्य आहे. या सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जग दुःखमय आहे. सगळ्या लोकांना माहिती आहे, अगदी नास्तिकांना पण माहिती आहे जे सगळे देव नाही म्हणतात त्यांना पण माहिती आहे. परंतु यातनं बाहेर पडण्यासाठी कोण प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला शास्त्रामध्ये बुद्धिमान म्हटलेला आहे. तर देवहूती कर्दम म्हणजे आपलं जे काही त्यांच्या इच्छा होती इंद्रिय तृप्तीची कर्दम मुनीची मनुष्यामध्ये झाल्यानंतर आवडून त्यातनं बाहेर कसं पडायचं विचार करतायत, वैराग्य कसं प्राप्त करायचं विचार करतायत. असं नाही की आता एवढं देवहूतीला सुंदर असं पॅलेस बनवून दिला, मोठं महाल बनवून दिला, कन्या झालेल्या आहेत, पत्नी सुंदर आहे म्हणून तिथेच राहण्याचा विचार करत नाही आहेत. तर देवहूती जी म्हणते आहे की तुम्ही सर्व गोष्टी मला दिलात, आणखी एक गोष्ट तुम्ही द्या मला अभय. तर हे अभय कसं देणार? तर कृष्णाच्या चरणी आश्रय घेऊन अभय देणार. पण देवहूतीलाही हे माहिती आहे की कर्दमुनी जरी आपला पती असला तरी तुझा सनातन आपला संबंध नाही आहे. सनातन संबंध आहे तो अभय भगवंताचा, अभय चरण. आणि त्याचा आश्रय देणं प्रभूपाद सांगतात की हे खरं पतीचं कर्तव्य आहे. पतीचं कर्तव्य नाही की फक्त मुलं देणं, मुलांना शाळा शिकवणं, पत्नीला घरदारी वस्त्र अलंकार देणं, तर हे दुय्यम आहे. सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्यानं कृष्णाच्या चरणी आश्रय देणं, आणि हे जोपर्यंत करत नाही तोपर्यंत पती आपलं कर्तव्य निभावू शकत नाही। परंतु पती शास्त्रानुसार वर्णन केलं जातं की पती जोपर्यंत आपल्या पत्नीचं आणि आपल्या मुलांचं जबाबदारी भौतिकदृष्ट्या सुद्धा पूर्ण करू शकत नाही तोपर्यंत तो भगवंताकडे जाण्यासाठी सुद्धा मुक्त होऊ शकत नाही। जर कोणाला संन्यास घ्यायचा असेल तर त्यांनी ही व्यवस्था केली पाहिजे आपल्या पत्नीसाठी आणि मुलांसाठी, आणि त्यांच्या संमतीनं संन्यास घेतला पाहिजे। अर्थात पत्नी काय संमती देणार नाही, पण जर ही शास्त्रसंमत म्हणजे शास्त्र शिकलेली असेल तर एखाद्या त्या स्थळावरती आल्यानंतर भगवत भक्ती त्याच्यामध्ये इतकी जागृत झालेली आहे आपल्या पतीमध्ये तर ती संभावना आहे की ठीक आहे आता आपलं बाहेर झालेलं आहे मुलगा आहे तो आपली काळजी करतोय त्यावर ती संमती देईल। नाही दिली तर अशा वेळेला शास्त्र सांगतो की पत्नीचा त्याग केला पाहिजे। दोन्ही आहे या दृष्टीनं या स्तरावरती कर्दम मुनी आलेले आहेत। हा अत्यंत विचलित करणारा स्तराव मन विचलित करणारा पती पत्नीच्या संबंधामध्ये हा विषय आहे की पूर्णपणे भगवंताला शरण जाणे। तर कर्दम मुनीने आपली जबाबदारी व्यवस्थित सांभाळलेली आहे, पत्नीसाठी घर दिलेलं आहे, तिला मुलं दिलेली आहे, सगळी व्यवस्था केलेली आहे, आणि म्हणून तर ही इच्छा प्रगट करता येते आता मला जाऊ द्या। मला माहिती आहे की श्रीधर महाराज आचार्य जे आहेत हे ब्रह्मचारी होते, मनामध्ये संस्कार ब्रह्मचारी राहण्याचे होते, पण ही सुप्त इच्छा मनामध्ये होती की विवाह करण्याची, थोडी इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा मनामध्ये होती। असं नाही कृष्ण भावनेमध्ये काय कमी होतो, असा विचार करता कमाने की कोण जर विवाह करत असेल किंवा कोण जर थोडा पैसा कमवत असेल तर तो भक्तीत एकदम पतन झालं जायचं। कारण काही सुप्त इच्छा ज्या असतात त्या शास्त्रानुसार जाळून टाकल्या जातात, आणि म्हणून याच्यामध्ये भगवंतने वर्णन केलेलं आहे की विवाह कसा एका किल्ल्यासारखा आहे, म्हणजे इंद्रिय जी उत्तृंखल होऊन पळण्याचा प्रयत्न करतात त्याला पत्नी अटकावा करते, आणि मग तो शांत मनानं भगवत चिंतन करू शकतो जर त्याच्यामध्ये नाही अडकला तर। पत्नी आणि पत्नी म्हणून एक तुकडे मला सांगतात की पत्नी पत्नी जर नसेल तर ती पत्नी आपल्या पत्नाला कारण होत असते, पत्नी असल्यापासून ती आपल्याला भगवत कामामध्ये जाण्यासाठी मदत करते। आपण पत्नीशी विवाह करावा पत्नीशी नाही, सॉरी पत्नीशी विवाह करावा पत्नीशी नाही। तर या देवभक्तीचा मन चलबिचल झालेलं आहे की आता माझं कसं होणार, आता माझं कसं होणार, प्रत्येकाला काळजी ही असते की माझ्या नंतर कसं होणार, माझ्यानंतर कसं होणार, पण जे लोक पत्नीचंच नव्हे आपल्या मुलाचं नव्हे तिच्या मुलाचं नाही तिच्या मुलाचं म्हणजे दहा पिढ्याचं पण चिंतन करतात, कारण दहा पिढ्यांना काहीकडे पैसा असेल तरी सोडायचं मन होत नाही। तर श्रीधर महाराज हे ब्रह्मचारी त्यांचा विवाह ज्यावेळेला त्यांनी केला काही कारणामुळं विवाह झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की आता आपलं आध्यात्मिक आयुष्य संपलं, कारण पत्नी आहे त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही, आपण काय पूर्ण वेळ गुरु त्या स्त्रीसाठी देऊ शकणार नाही किंवा पूर्ण वेळ आपण भगवंताची भक्ती करू शकणार नाही, कारण मर्यादा आलेली आहे आता। आणि मग नंतर स्वाभाविकपणे पत्नी आल्यानंतर पत्नीची इच्छा होते की आपल्याला आता मुलं झाली पाहिजे, त्यांची पत्नी पण गर्भवती राहते। श्रीधर महाराज त्यावेळेला चिंतन करतात की आता पूर्ण आयुष्य संपलं, आणि एक तर पत्नी होती आता माझी पत्नी बरोबर आहे पूर्णपणे माझ्यावर अवलंबून आहे, आणि ते पण आपली काही सोसायटीमध्ये राहत नव्हते एका अपार्टमेंटमध्ये सगळी लोक काळजी घेते जंगलामध्ये राहतात। तर बरोबर झाली नंतर श्रीधर महाराजांची चिंता आणखी वाढली आणि आता कसं शक्य आहे सगळं सोडून जाणं, संपला आपला आध्यात्मिक पूर्णपणे पतन झालं। त्यानंतर खरोखरच पत्नी तिचा मुलगा होतो आणि श्रीधर महाराज विचार करायला की आता तर शक्यच नाही, आता पण दोन होते आणि जवळच आता हा तिसरा पण आहे, आता तिघांचं म्हणजे कुटुंब झालं आता, हा तोपर्यंत एक खांबी होता आता अनेक खांब आली आपल्या घराला। ಅದೌ ಗೃಹಕ್ಷೇತ್ರ ಸಂಪಾದಿಸಿದ್ದರೆ ಜನಸ್ಯ ಮೋಹೋರ್ ಅಹಂ ಮನಸ್ಸಿ ಅದ ಮನ ಭಾವ ತಮಗೆ ಕಾಯಿ ಮಕ್ಕಳಿಂದ ಉನ್ನತಿ ಕರು ಶಕ್ನ ಅವನ ಪಾಲ್ ಜಮದೇವರ ಜಂಟಿ ಕೊಟ್ಟೆ ಆಹೆ ही पाल का पिलाला लहान बाळाला जन्म देते आणि ते लहान पिल्लू जे आहे पालीचं ते बरोबर आपल्या आईसारखं जीभ बाहेर काढत आणि एका किड्याला पकडत. तर श्रीधर महाराज टर्निंग पॉइंट विचार करतात की मी समजतोय की मी ह्या माझ्या मुलाचं आणि आईचं पालन करणार आहे. पण ही पाल जी आहे ती पाल त्या मुलाला तिचा बाप कोणा हे म्हटली आणि ही पाल लहानपणापासून स्वतः खेळ म्हणजे जिभेनं खेळ मारून स्वतःच खाते. त्या रक्षण ही बुद्धी कोण देत सगळं विचार करतात की सगळं भगवंत रक्षण करताय. भगवंत प्रत्येक जीवाचं रक्षण करताय असं नाही की मी यांचं रक्षण करतोय. तर आधीच असलेली त्यांची आध्यात्मिक वृत्ती जी आहे वैराग्य जे आहे पूर्णत्वाला आलं. असं नाही की जबाबदारी हे जबाबदार म्हणून कधी कधी आम्ही भक्ती करतो प्रचार करताना कधी कधी लोक काउन्सिलिंग तिकडे येतात. गुरुजी अगोदर जर कळाला तुम्ही लग्न केलं नसतं त्याच्या केवढा त्रास आहे. त्रास होते म्हणून जे जबाबदारीने गृहस्थाश्रम सोडण्याची काही काही लोकांची इच्छा असते. त्रास भरपूरचा त्रास मुलांचा त्रास पैसा कमवा पण आश्रम मध्ये तेच करावं लागतं पैसा कमावा लागतो नाही असं नाही बायको नाही आपण धंदाकडे तेच करावं लागतं मुख्य आहे. तर हा त्रास नको बेजबाबदारीनं वैराग्य येतं जास्त दिवस टिकत नाही कारण इथे तेच करावं लागतं. ऑफिस मध्ये आपल्याला जावं लागतं इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये जावं लागतं कलेक्टर ऑफिस मध्ये जावं लागतं लोकांच्या कराव्या लागतात काम करावं लागतं भगवंतासाठी करावं लागतं असं नाही की लग्न मुक्ती होते आपल्याला. तरी पत्नी नाही आहे तिथे मोठं कुटुंब आहे बंधू आहेत कॉंग्रेगेशन आहे तर ही सेवा आहे. काही लोकांना असं वाटतं की प्रभू अगोदर मला समजलं असतं तर आम्ही लग्नच केलं नसतं. तर बेजबाबदार होण्याची गरज नाही आहे जबाबदारी आहे ती स्वीकारल्यानंतर पूर्ण करणं हे महत्वाचं आहे. तर श्रीधर महाराजांनी विचार केला की त्यांच्यामध्ये भक्ती पूर्ण वैराग्य निर्माण झालं होतं अगोदरपासून असं नाही की जी जबाबदारी नाही प्रभुपाद सांगतात एवढी जर भक्ती तुम्हाला झाली असेल तर कुटुंब तुम्ही सोडू शकता. एवढी जर भक्ती भगवंतावर एवढं प्रेम निर्माण झालं असेल तर कुटुंब सोडलं तर भगवंत त्याची काळजी घेतील ही काळजी करण्याची कारण नाही. पण जे जबाबदारी नक्की करा खूप त्रास आहे म्हणून जर सोडलं तर जे जबाबदार पण आहे हा खूप त्रास आहे याच्यामध्ये. तर भक्ती भाव निर्माण झाला असेल खरोखरच समाजाविषयी कळकळा खरोखरच गुरुची सेवा खरोखरच हे जे ज्ञान आहे ते लोकांना देण्यासाठी जर अंतःकरणापासून स्फूर्ती असेल भगवंताला शरण देण्याची तर असं वैराग्य जे आहे ते शास्त्र संमत आहे. तर कर्दमुनींचं जे वैराग्य आहे हे बेजबाबदारीमुळे आलेलं नाही आहे. इंद्रिय तृप्ती झाली मोठं घर बांधलं ते त्यांची इच्छा म्हणून नव्हे. कधी कधी गृहस्थाश्रमामध्ये पती आणि पत्नी हे एकमेकांवरती अवलंबून आहेत. तर एकमेकांची इच्छा पूर्ण करणं आणि त्यातून वैराग्य भावना निर्माण होणं हे महत्वाचं आहे. गणपतीमध्ये त्या अंधकारामध्ये डुबून राहणं बुडून राहणं हा या आश्रमाचा उद्देश नाही आहे. तसं भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे उद्धवांना भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतायत की मध्य मांस आणि मिठून या तिन्ही जीवाच्या स्वाभाविक जो अज्ञानामध्ये जीव आहे त्या मध्य मांस आणि मैथून या तीन गोष्टीकडे त्याचा स्वाभाविकपणे आकर्षण पडतो. संस्कार नसतील तर जर संस्कार असतील तर ह्यातून कसं मुक्त व्हायचं हे शास्त्रामध्ये शिकवलं जातं. ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत मध्य मांस आणि मैथून त्या कशा स्वीकार कराव्यात कसा त्याग कराव्यात ह्यासाठी त्याचं वर्णन केलेलं आहे भागवत मध्ये. तर भौतिक शास्त्र ह्याचा कशी याच्यामध्ये कायम करत राहावं याच्याविषयी आपल्याला ध्यान दिलं. भौतिक शास्त्र ह्याचं वर्णन बाहेर कसं करावं याच्याविषयी ज्ञान दिलं. तर हे कर्दम मुनी पुरंजन किंवा पुढे आपण नव्या अध्यायामध्ये दमयंती यहाँ जा कथा आपण ऐकतो ज्या श्रृंगारिक आहे, तर या सगळ्या कथांच्या पाठिंबाचा निष्कर्ष आहे की एवढं जरी झालेलं असलं तरी कसे त्यातनं बाहेर पडले नारद मुनीच्या कृपेनं, त्या गुरुच्या कृपेनं. असं नाही की त्याच्यामध्ये भाडकत राहिले आणि त्याच्यामुळे त्यांना आनंद वाटला. त्या गोष्टी करताना त्यांच्या मनामध्ये खंत वाटते की नाही, ह्या गोष्टी ज्या आहेत या आपल्याला जगामध्ये अडकून ठेवणार आहेत, त्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे असा विचार त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणून भगवंताची इच्छा जशी जशी त्याच्याची तयारी होईल त्यावेळेला भगवंत पूर्णपणे त्यांच्यावर कृपा करतात. म्हणून जर कोण भागवतमध्ये वर्णन आहे, कोण जर थोडा निर्यसृष्टीमध्ये दिसत असेल तर त्यांनी जर भगवंताच्या चरणाचे आश्रय घेतले असेल तर फक्त टाइम फक्त वेळ आहे की एक ना एक दिवस मुक्त होईल. प्रामाणिक इच्छा असेल म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान का म्हणतात की सुदुराचार भविष्य मामानंद निभाव की इवन इफ पर्सन इज एंगेज इन अबॉमिनेबल ऍक्शन, म्हणजे अतिशय घृणास्पद कृत्यामध्ये जरी एखादा भक्त गुंतला असेल तर अंतःकरणात त्याला कल्पना आहे की आपण जे करतो ते चुक आहे, असं नाही त्याला वाटतं की मी करतो ते बरोबर आहे. पण त्याला त्याच वेळेला कळतं की त्याला ही इंद्रिय जी आहे ती शृंखला आहे आणि ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. कुठलंही करताना त्याच्या मनात भावना निर्माण होती, त्याच्या भावना त्याच्या मनामध्ये सुखाची भावना निर्माण होते. बाहेरच्या लोकांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची आनंदाची भावना निर्माण होत नाही, पण भक्तांच्या मध्ये होते. हा वैष्णव भक्तांच्या मध्ये आणि जे कर्मी कधीही चोरी करताना किंवा अवैध स्त्रीसंग करताना मद्यपान करताना अपराधाची भावना निर्माण होत नाही, तर ही साधूच्या संगतीमध्ये शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये आल्यानंतर जरी तो भक्त आचार दुर्दैवाना अनेक कर्मामध्ये लागला असेल परंतु अंतःकरणाने त्याची अपराधाची भावना आहे, अंतःकरणामध्ये पापाची भावना आहे आणि ही भावना पाहून भगवंत एक ना एक दिवस या सगळ्यातून मुक्त करतो. आणि म्हणून अशा लोकांना भक्तीमध्ये टिकून ठेवणं किंवा भक्ती मार्ग जो आहे हा केवळ अशा या सर्व वासनेतून मुक्त करू शकतो. आणि म्हणून कर्मनिष्ठ वैराग्य जे आहे हे त्यांनी कृत्य करताना त्यांच्या मनामध्ये अपराधी भावना पण आहे, पापी भावना पण आहे आणि त्यातनं सावरतो भगवंतांची त्यांच्यावर कृपा झाली आणि त्याने निश्चय केला की या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे, आपण वैराग्य हे आलंच पाहिजे. पण भगवंताचं जर प्रेम करायचं असेल तर या जगात कुठल्याही गोष्टीवर आपण प्रेम करू शकत नाही. भगवंताच्या दृष्टीनं भगवंताच्या संबंधाने आपण सगळ्यांच्याकडे पाहू शकतो, पण भगवंतांना सोडून या जगामध्ये आपण प्रेम करू शकत नाही. पत्नीवरचं प्रेम, मुलांच्यावरती प्रेम, कुटुंबावरचं प्रेम जे आहे हे भगवंताच्या संबंधामध्ये असेल, भगवंताचं प्रतिनिधित्व म्हणून असेल, तर हे प्रेम जे आहे हे भगवंताकडे सगळ्यांनाच घेऊन जातं. अन्यथा हे प्रेम नाहीये, काम सगळ्यांनाच या भौतिक बंधनामध्ये. दासाचे वर्णन करतायत की हा जो कपिल मुनींचा श्लोक आहे, रुढ नसस्यात सजली नसस्यात किसान नसस्यात नमोते समुचित मृत्यू, म्हणजे कोणीही पण गुरु होता कामा नये, पिता होता कामा नये, पती होता कामा नये किंवा राजा होता कामा नये, माता होता कामा नये, जोपर्यंत समुपेत मृत्यू आपले जे संबंधी आहे त्यांना आपण या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रापासून मुक्त करू शकू ही जबाबदारी आहे. लोक मिळणारे अधिकार पाहिजेत पण त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. इंद्रिय तृप्ती पाहिजे पण त्याची जबाबदारी जी आहे ती लोकांना नको आहे. लोक लग्न विवाह करतात त्याच्यासाठी इंद्रिय तृप्तीसाठी, त्यांना ही कल्पना नाहीये की त्यातनं कसं बाहेर पडावं. त्याच्यासाठी हे विवाह संस्कार जे आहेत, सगळ्या प्रकारचे संस्कार जे सांगितले आहेत ते सिद्धी करण्यासाठी संस्कार जे आहेत सिद्धी करण्यासाठी, सिद्धी करत करत आत्मा जो आहे हा पूर्ण भौतिक संसारातून मुक्त होतो. ह्या गृहस्थाश्रम स्वीकारला तर त्यातनं येणारा भोग पाहिजे पण त्याची जबाबदारी जी आहे त्याच्यावरती जे अवलंबून आहेत त्या सर्वांना भगवंताच्या भक्तीमध्ये लावणं, भगवंताच्या सेवेमध्ये लावणं, त्यांना कायम स्वरूपाचं जन्ममृत्यू जराव्याधीतून मुक्त करणं, तर ही प्रमुख जबाबदारी आहे. आजकाल सगळ्यांना वाटते की माझ्या कुटुंबाला मी पैसे जमवून ठेवले, शिक्षण दिलं तर मी माझी जबाबदारी पूर्ण केली. भक्तांच्यामध्ये सुद्धा हा भाव असतो. महाप्रभूजी हा माझा मुलगा अमेरिकेत असतो, माझा मुलगा लंडन मध्ये असतो, भक्तांच्यामध्ये सुद्धा कधी कधी हा भाव असतो. तर त्याला वाटतं की फार मोठं मी कार्य केलं. हा की अरे वा, ह्याला लंडनला पाठवलं, अमेरिकेला पाठवलं, ऑस्ट्रेलियाला पाठवलं मारखायला. फार मोठा अभिमान असतो की अरे मी म्हणजे. परंतु खरी जबाबदारी काय, त्या कृष्ण भक्त बनवला आपण, वैकुंठाला बनवत असता हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. ही खरी जबाबदारी, ही खरी जबाबदारी प्रभुपाद सांगतात की ही जर जबाबदारी आपण घेऊ शकत नाही तर आपण लग्न करू नये, आई होऊ नये, पिता होऊ नये, गुरु होऊ नये, राजा पण होऊ नये. सरळ जप करावा आणि भक्त धर्माला आपण जावं. दुसऱ्याची जबाबदारी घेऊ शकत नसेल तर कमीत कमी स्वतःची जबाबदारी घ्यावी आणि बोल आणि पुढे जावं. तर देवभूती म्हणते की तुम्ही स्वतःच्या योग सामर्थ्याने मला सर्व प्रकारची ऐहिक सुख प्रदान केलेली आहे. आता तुम्ही निघत असल्यामुळे मला अंतिम वरदान, तर समजा पती जरी विसरून गेला तर पत्नी आठवण करून देते की महत्वाचं काम झालं कर्ण मुनी प्रभू तुम्ही मला सगळं दिलं, अपत्य झाले बॅलन्स दिला प्रभू, आता एक काम आहे फक्त मला अभय द्या. आता दुसरा कोणी विचार करेल की अभय म्हणजे मी सोडून गेलं तर कसं होईल, विचार करेल की अरे मी तर पती आहे मी सोडून गेलं तर कसं होईल, कारण ही माझ्या वृत्ती अवलंबून आहे. पण कर्णमुनींना हे ज्ञान आहे जे त्यांनी ब्रह्मचारी आश्रम मध्ये शिकली, उपासना केली, जी साधना केली, त्या साधनेतून त्या उपासनेतून त्या तपस्येतून मिळालेलं ज्ञान जे आहे की भगवंत जे आहेत हे सर्वांचं रक्षण करतात, मी नाही. आणि हे त्यांनी देवहूतीला सांगितलं की तू जे आहेस त्याच्यापुढे भगवंत तुझी काळजी करतील, आता मी तुझी काळजी करतो. तर हे वैराग्य जे आहे कपिल मुनीच्या संस्कारामुळे त्यांना ते प्राप्त झालेलं आहे. पण काल श्रीवास पंडित चिरोभाव जीनाशी काय लिहिलं ऐकलं तर एक लिहिलं पहा की श्रीवास पंडितनी आपलं गृहस्थाश्रम जो आहे किंवा आपला जो संस्कार जो आहे हा कसा कृष्ण सेवेभोवती गुंतला होता, तुमचा पूर्ण संसार कसा त्यांनी तो केलेला आहे, कसं त्यांनी पाहिलं की सर्व काही जे आहे हे वैष्णवांच्या सेवेसाठी आहे. मानस देह गेह जो किचू मोर किलो तुवा आपले नंद किशोर जे काही आपल्याकडे आहे तिथे महाप्रभू यांचं आवडतं ठिकाण पंडित यांच्या घरामध्ये नृत्य करणं कीर्तन करणं. तर नृत्य कीर्तन करत असताना शिवानंद श्रीवास पंडितचा पुत्र जो आहे त्याचा नृत्य होतो. चैतन्य महाप्रभू सुंदर असं नृत्य करतात, नित्यानंद प्रभू नृत्य करतायत, अद्वैत आचार्य सगळे कृष्ण अतिशय कृष्ण भक्तीमध्ये धुंद होऊन गेलेले आहेत, बाहेर काय चाललेल्याची कल्पना नाही. श्रीवास थोडस रडण्याचं थोडस कुंडण्याचा आवाज ऐकतो, त्यांनी बाहेर येतात पाहतात हे सांगण्यासाठी येतात की त्याला देऊ नका, आतमध्ये सुंदर कीर्तन चाललेलं आहे. पण त्यांना कळतं की आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, तर त्यांना काही वाटत नाही. आपल्या पत्नीला आणि सगळ्या बायकांना सांगतात की मी जर रडणं थांबवलं नाही तर मी जाऊन गंगेमध्ये बुडी देईन. ताबडतोब त्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या तुम्ही रडायचं असेल तर हळू आवाजात रडा, त्यांच्या भावना कंट्रोल करू शकत नसेल. पण जिथे कीर्तन चाललेलं आहे त्याला तुम्ही त्रास देऊ नका. रात्र जाते सकाळ झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू पाहतात की सगळं साम सुम एकदम शांत आहे घरामध्ये. विचारतात की श्रीवास तुझ्या घरामध्ये काय घटित घडलेलं आहे. श्रीवास म्हणतात की प्रभू सर्व पुण्यशील कर्मांचं जे स्रोत्र आहे तुम्ही किंवा सर्व ऑस्पिशियसनेस मॅडम काय म्हणतात शुभ सर्व शुभ याचं स्रोत्र आहात तुम्ही, तर तुमच्या उपस्थितीमध्ये कशी कशी घटना कुठली घडली नाही. जिथं तुम्ही शुभ उपस्थित काय होईल तरी पण काय झालेलं आहे शिवा सांग मला. तर शिवा काही सांगत नाही माझ्या मला आता मृत्यू झालेला आहे. तर इतर वैष्णव सांगतात की रात्री शिवास पंडितचा मुलाचा निधन झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. इथली महापुरुष सांगतात विचार तर त्याला तू मला का सांगितलं नाही रात्री कीर्तन थांबवलं असतं. आणि शिवास म्हणतात म्हणूनच ती सांगितलं नाही, कारण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जर कोणी भगवंताचं नाव ऐकत भगवंताचं नाव देह सोडेल तर त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. इथं प्रत्यक्ष भगवंतच आपल्या मुखातून आपलं नाव गाते, त्याच्यापेक्षा भाग्यवान ह्याच्यापेक्षा शुभ घटना कुठली आहे. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही थांबवलं असतं, पण माझा मुलगा गाणं होतं जाणार होतं त्याच्यामुळे काय तुमच्या कीर्तनामुळे ह्याच्यामुळे त्याला काही बाधा नाही आली. तर त्याच्याने भाऊ सांगतात की एवढं तुमचं प्रेम आहे माझ्यावरती तर तुम्हाला सोडून मी कसं जाऊ शकू. भगवंताचा भाव आहे तो भगवंताला सोडत नाही त्याला भगवंत सोडू शकत नाही. हा सुद्धा एकमेकांचा भाव आहे. एकमेकांची ही कायम काल एकदा प्रभूंनी सांगितलं की जगामध्ये दोनच गोष्टी सांगतात, कुठला एक भगवंत भक्तांच्या पाठीमागे आहे आणि भक्त भगवंताच्या पाठीमागे आहे. तर शिवा चैतन्य महाप्रभू सांगताय की तुम्ही जिथं आहात तिथं कुठली गोष्ट अशी घडणार आहे तुम्ही पण शिवास का सांगितलं नाही मला. तर शिवास म्हणून म्हणतायत की तुमचं जे कीर्तन जे आहे ते आमच्या घरालाच नव्हे सगळ्या ब्रह्मांडाला शुभकारक आहे. आणि याच्यामुळे जे आध्यात्मिक प्रकाश सगळ्या जगामध्ये पडतो त्यामध्ये एखादी अशी छोटी गोष्ट जी आहे जो जातस्वी ध्रुव मृत्यूच्या जन्माला आला तो कधीतरी मारणारच आहे. माझं जे भाग्य आहे की तुमच्या तोंडून हरे कृष्ण महामंत्र ऐकत माझा मुलाचा देह त्यांनी त्याग केलेला आहे. त्याच्यासारखी भाग्यवान गोष्ट कुठली, त्याच्यासारखी भाग्यवान काय. तर आपल्या मुलाच्या अंत्यक्रिया करण्यासाठी त्याची महापूर स्वतः त्या मुलाला घेऊन जातात. त्याच्याने महापूर स्पर्श झाल्यानंतर तो मुला पुन्हा त्याच्यामध्ये प्राण येतो आणि चेतना येते. तर म्हणतात की प्रत्येक जीव स्वतःच्या कर्माने येतो स्वतःच्या कर्माने जातो. तर माझं या जगातलं कर्म संपलं आणि मी माझ्या धामाला तुमच्या नियंत्रणाखाली सगळं काही चाललेलं आहे थांबो तुमच्या इच्छेनुसार मी आलो तुमच्या इच्छेनुसार मी चाललेलो आहे. तर तुम्ही महाप्रभू सांगतात की शिवा आजपासून मी आणि नित्यानंद हे दोघंही या मुलासारखे आहोत. जर समजा भौतिक गोष्ट निघून गेली बदलामध्ये आपल्याला काय मिळतंय पहा कृष्ण म्हणतात. तरी एक मुलगा स्वतःचा निघून गेला तर मिळालं काय. कृष्ण स्वतः सांगतात की मीच तुझा मुलगा आहे. ते खरंच आहे. कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू सोयरा कृष्ण माझा. सगळी गोष्टी जी आहेत ते कृष्ण बरोबर आहेत. पुत्र पती सांभाळ करणारा सगळी जी आहेत ती सगळी नाती कृष्णाबरोबरची आपली आहेत. ती मूळ नाते आणि त्याची प्रतिकृती या जगामध्ये कोण पती म्हणून येतो कोण पत्नी म्हणून येते असं काय फरक आहे. काही फरक नाही. जसं एका स्त्रीला पॅन्ट शर्ट घालून उभारण्यासाठी पुरुष होऊ शकते का, पुरुषाला साडी नसले तर स्त्री होऊ शकते का, नाही. त्याप्रमाणे आत्मा जो आहे तो सारखाच आहे, फक्त बाह्य रूप धारण केलेला आलेला आहे. कोणी स्त्रीचं कोणी पुरुषाचं कोणी अमेरिकेचं कोणी भारतीयचं हे सगळे वेगळ्या प्रकारचे वस्त्र धारण केलेले आहेत. त्यामुळे पंडित जो आहे शास्त्रजीत जो आहे तो हे जाणतो की बाहेरच्या कपड्यावरती नाही आहे आत जे आहे आत्मा हे महत्वाचं आहे. त्यामुळे त्याला कुठल्या प्रकारचा शोक नाही आहे. शोक करत असतात तरी शोक नाही आहे. जसं अर्जुनाला पूरी भगवद्गीता भगवंतांनी सांगितली अभिमान्यूचा मृत्यू झाला अर्जुनाने काय करावं रडावं की नाही असं म्हणून काय सगळे आत्मे उद्याचं हे उठी करून कुठली आहे मी आहे. मग अर्जुनाने काय करावं रडावं की नाही. मुलं युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला कृष्ण स्वतः रडायला लागतात. म्हणे की आपल्याला शोक होऊ नये वडील किंवा पती किंवा पत्नी किंवा मुलगा गेला तर. पण त्या शोकाच्या पाठीमागे एक भावना पण आहे. काय भावना आहे? की दोन्ही भावना आहेत, एक आपल्याला सोडून गेला पण दुसरा भावामध्ये गेला. मागे एक उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला मुलगी पूर्वीच्या काळात आपल्या लव्ह मॅरेजची गोष्टी नाही, पूर्वीच्या काळातली मुलगी ही लग्न कोणाला बाहेर कुठेही जात नाही, उंबरठ्याच्या बाहेर काही जात नाही. तर अशा मुलीचं ज्यावेळेला लग्न होतं त्यावेळेला घरचे सगळे रडायला लागतात. हा आजकाल सगळे हसायला लागतात, हा ऐकला भरपूर झालं. तर रडायला लागतात सगळे, रडतात त्याच्यासाठी. रडणार होते मग लग्न कशाला करून दिलं? शिवून घ्या ना तुमच्याकडे. नाही त्यांना माहिती आहे ना एक वेळ आपल्या मुलात नाही जाणार आहे. दोन कारणासाठी रडत आपली आनंद असतो त्यासाठी आपल्या घरी चाललेली आहे. आपलं हे जे घर आहे हे काहीचं घर नाही, मुलीला आपल्या पित्याचं घर सोडावं लागणारच. ह्याच्याबद्दल सुद्धा आनंद कसं काय आता तिचं संरक्षण करणारा तिचा पती आहे, तिच्या घरी ती चाललेली आहे. हा भाव जो आहे हा एकमेकाला दुःख पण आहे आणि आनंद पण आहे. तसंच भगवंताची भक्ती जी आहे पण मृत्यू जरी झाला त्याला म्हणजे हा गेला आपल्याला सोडून आपल्या बरोबर होता, परंतु आपल्या कुठे खऱ्या घरी आपल्या जीवाच्या या गावा आपल्या खऱ्या घरी जातोय. तर तो आनंद असं नाही की आपण जगाच्या हृदयाचे आहोत आपल्याला काही होणार नाही, अहम आत्मा अहम ब्रह्मा अहम ब्रह्मा असं होणार नाही. तर जे सगळे माती आहेत ती कृष्णाच्या संदर्भाने आपण जे करत असतो, तर शोक जो आहे अहंकारातून निर्माण झालेला नाही आहे, प्रेमातून निर्माण झालेला आहे, भगवत प्रेमातून निर्माण झालेला आहे. आपण जे शास्त्रामध्ये पण असं रघुनाथ दास गोस्वामींना ज्यावेळेला त्यांनी पाहिलं चैतन्य महाप्रभू निघून गेले रूप सनातन सगळे निघून गेले, त्यांची इच्छा काय झाली गोवर्धन पर्वतावरती जाऊन आपण आत्महत्या करावी. तुम्हाला वाटेल की अरे काय डिफरन्स झाला की काय हल्लीची लोक असे होतात आत्महत्या करावी. तर त्याच्यामध्ये भाव हा नाही आहे की डिप्रेशन आलं किंवा स्ट्रेस झाला, नाही क्लेम आहे की चैतन्य महाप्रभू शिवाय सगळ्या वैष्णवाशिवाय मी राहत नाही. पाषाणी कुटीभ माता की भिंतीला ढुकं फोडून माझा रक्त बंभाळा सगळ्यांना सोडून प्रार्थना करतायत रुतुमदास कशासाठी? डिप्रेशन म्हणून नव्हे तर क्लेम आहे म्हणून. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत असं मी कुठल्या प्रकारच्या आपल्या कुटुंबाविषयी भावना नसाव्यात निरभक्त असावं भक्त म्हणून. तर ह्या सगळं जे आहे ह्या सर्व भावना सुद्धा भक्तांच्या मध्ये आहेत, परंतु भगवत भक्त कृष्ण हा त्याचं केंद्रबिंदू आहे, सगळ्या भावनांची अभिमान. तर ह्या सगळ्या सुखामध्ये अथवा दुःखामध्ये तो एकच पाहतो की कृष्ण पाहतो. आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये की संसारामध्ये आल्यानंतर संसारातली जी काही दुःखी आहे प्रकृतीची ती प्रत्येकाला स्वीकारावी लागेल, एकना एक दिवस स्वीकारावी लागेल. पण त्या पाठीमागे जीवात्मा जो आहे हा भगवत धामामध्ये जाण्यासाठी त्याची वाटचाल चाललेली असेल, तर ही सगळी तथाकथित आलेली सुख दुःख जी आहेत ती कामाला लागली. अन्यथा पुन्हा जीव पुन्हा पुन्हा संपादन सांगते की ती पुन्हा पुन्हा त्याच कारणासाठी या जगामध्ये येईल जोपर्यंत पूर्णपणे प्राप्त करून भगवत धामामध्ये जाणार नाही. तर कर्दमुनी आणि देवहूती या प्रकरणामध्ये जरी कर्दमुनी जी तुमची अपेक्षा असली ती भगवंतांनी पूर्ण केली आणि त्यांना चैतन्य चरितामृत मी सांगितलं आहे की जो कृष्णाच्या शरणी येतो त्याच्या मनामध्ये कुठली जरी भावना असेल तर ती आपोआप दूर होते. त्याप्रमाणे अग्नीमध्ये गंज पडलेलं लोखंड टाकलं काय होतं? गंज कळून जातो आणि लोखंड राहतो. त्याप्रमाणे भगवत भक्तीमध्ये आल्यानंतर त्याच्या ज्या वासना आहेत त्या कळून जातात आणि आत्मा जो आहे सच्चिदानंद शुद्ध होतो. तर त्याच्यासाठी संस्कार जे आहेत आपल्यावर चढलेला जो वासनांचा गंध जो आहे हा भगवंताच्या भक्तीच्या अग्नीमध्ये टाकला की तो आपोआप निघून जातो. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की स्त्री पुरुष स्त्री म्हणजे अग्नी समान आहे आणि पुरुष हा लोण्यासारखा आहे. अग्नी आणि लोणी कधी एकत्र राहू शकते का? नाही, उलट लोण्यामुळे अग्नी प्रज्वलित असतात त्याच्या वासना घडतात. आणि या संस्कारामध्ये काय की एक भांड्या आहे ते लोणीच्या भांड्यात ठेवून अग्नीवरती त्याला जर अग्नी दिला, उष्णता दिली, तर लोणी विचारत त्याचा परिणाम अग्नीवरती होत नाही. हे भांड जे आहे आज गृहस्थ आश्रम आहे. आणि मग तीच लोणी योग्य कार्यासाठी वापरण्यात येतं. खायला वापरला येतं, यज्ञाला वापरायला येतं, पण दोन्हीचा संपर्क जो असतो यज्ञामध्ये सुद्धा घालण्यासाठी वापरण्यात येतं. पण ते मर्यादा आहे आपल्याकडे. त्याच्या पण एक गृहस्थाश्रम हा भांड्यासारखा आहे. दोन्ही लोणी आणि अग्निमध्ये काय आहे भांड. तर त्याप्रमाणे त्यातलं बंधन आहे त्याला. समाजामध्ये की आज लहान मुलंही तीच पाहतात आणि मोठी मुलंही तीच पाहतात. टीव्ही मध्ये असा, पुस्तकामध्ये असा किंवा वर्तमानपत्रामध्ये असा, कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. त्यामुळं ज्या गोष्टी लहानपणी आपण ऐकू नये, पाहू नयेत, त्या गोष्टीपासून दूर राहायला शिक्षण पाहिजे. त्या गोष्टी लहानपणापासून अवलंबित आहेत. लहानपणापासून सगळ्यांना मोकळेपणाने मिळालेल्या आहेत. तर समजा एखादा करतो आमच्या घरी नारायणचा कधीतरी प्रसंग घेतली, कसं स्वयंपाक दूर ठेवायचं. कारण आईक स्वयंपाक करायला लागेल, लहान मुलं वाटतं की मलाही जावं. सगळी तुझ्या घरात भांडी जरी नाही, माझी आई तुमची तेच पाहिजे. मी जाऊन सरकू घेतो, पळतो, जाऊन आपल्या खोलीमध्ये काय करतो, आपल्याला चिंता आहे चिंता. त्याला वाटतं मी चांगलंच करतोय, आई करते, म्हणून मी करतोय. पण आपल्याला चिंता होती काय, ह्याचं बोट करते, हात कापेल खात्री काम करून घेईल. तर ही सरकू जो आहे तर त्याच्या हातामध्ये ठीक आहे, पण कसं वापरायचं हे त्याला माहिती नाही, ध्यान नाहीये लहान मुलाला. तर त्याचप्रमाणे मैथून ठीक आहे. जसं महाराजांच्या पुस्तकामध्ये सुंदर महाराज सांगतात की सेक्स इज अ गिफ्ट ऑफ गॉड, इट कॅन बी गुड फॉर गॉड सर्व्हिस, बट इफ समवन इज ऑब्सेस्ड बाय इट, ही मे गेट मॅड. म्हणजे मैथून ही खूप चांगली गोष्ट आहे जर भगवंताच्या सेवेमध्ये उपयोग केला तर, नाहीतर तीच गोष्ट आपला पूर्ण घात करेल. तर त्याच्यासाठी स्त्रीच्या शरीराची रचना, पुरुषाची शरीराची रचना, त्या शरीराची रचना बघितल्यानंतर त्या दोन शरीराचे संबंध कशासाठी येतात हे आपण सायकोलॉजिकली जाणून घेऊ शकतो. त्याच्यासाठी स्वतः आहे पुत्र गर्भधारणा आणि पुत्रप्राप्ती, त्याच्यासाठीच केलेलं आहे शरीराची रचना आपण पाहिली. त्याच्यात फक्त त्रुटीसाठी नाही केलेलं. तर हे ज्ञान ज्याला लहानपणापासून मिळतं, मग तो तर्कू हातात दिल्यानंतर कळतील ह्याचा काय करावं. मग विवाह संस्कार जो आहे की ब्रह्मचाऱ्याला शिक्षण दिलं जातं, घरामध्ये स्त्रीलाही शिक्षण दिलं जातं, आणि दोघे ज्यावेळेला एकत्र येतात तो गृहस्थाश्रम स्वरूपात सांगतो की वैकुंठासारखा. तर आज हे शिक्षण जे आहे लैंगिक शिक्षण, लहानपणापासून लहान दोन वर्षाचा मुलगा आपण पाहतो, 5 वर्षाचा मुलगा आपण पाहतो, 16 वर्षाचा मुलगा आपण पाहतो, आणि 70 वर्षाचा म्हातारा आपण पाहतो. काही बंधन नाही, कुठं सुरू करावं आणि कुठं आणखी करावा काही बंधन नाही. त्यामुळं समाज आपण पाहतो की कसं शृंखला सृष्टीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून गायके वर्णसंकर भगवंतप्रमाण वेळ वर्णसंकर आहे. यासाठी अशा समाजामध्ये वैयक्तिक आणि सामाजिक उन्नतीकरण अतिशय मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की शास्त्र जो झुगारून देतो तर कुठेही मर्यादा घालू शकत नाही आपण. शास्त्र ही मर्यादा आहे. आपण जगामध्ये चाललेल्या अनेक गोष्टी पाहतो, आजकाल समलिंगी विवाह, द्विलिंगी विवाह, कशा कशा प्रकारचे विवाह, शास्त्रसंमत जे आहे. तर या शास्त्रसंमत विवाह कशाला म्हटलेला आहे ही व्याख्या जर सोडली तर आपण अनेक प्रकारच्या व्याख्या होत जाते. डेमोक्रसीनुसार सगळे लोक एकत्र येतील की हे आहे हे आहे हे आहे, सगळे देशाची काळजी बदलू शकतात. आपल्याला माहिती दोन मागच्या वर्षी बेंगळूरमध्ये ज्या बारमध्ये कोणी मुली गेल्या आणि त्यांना काही घटना मारामार करून बाहेर पडलं, त्यांचं म्हणलं होतं की आम्ही काय करू आमच्या जीवनामध्ये, आम्हाला काय बंधन असतं, आम्ही काय करू, आम्ही स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत, आम्ही काय बारमध्ये जाऊ दारू पिऊ तुमच्या पोरावर बसू, तुम्हाला घेऊन काय करायचंय. तर आता ते थांबवणारे लोक संस्कार होते नाही, वाईट मार्गाने थांबवलं. तर हे जे आहे की आम्ही काय करू, मी स्वतंत्र, मी काय करेन, मी काय करू शकेन. तर हे जे दुर्दैवानं स्वतंत्र वृत्ती आपल्याला ज्या लोकशाहीनं दिलेली आहे, तर आपला घात करताय कुठली मर्यादा नाही आहे. कुठल्या प्रकारच्या पैसा किती कमवावा काही मर्यादा नाही. आज जे कोणी मार्केटिंग मध्ये आहे बाजारामध्ये वस्तू जी आपल्याला 50 रुपयाला मिळते त्याची खरी किंमत 5 रुपयेही नसते. पण सरकारची किती फायदा घ्यायला मर्यादा नाही आहे. तुम्ही किती फायदा घेऊ शकतो. लिंबू तुम्ही गेला साधारण बाहेर तरी शेतामध्ये 4 आणायला मिळेल 8 आणायला मिळेल, बाहेर तुम्हाला 2 रुपये द्यावं लागतात. हे 1.5 रुपये कोणाला जातात? ते शेतकऱ्याला विचारायला जात नाही. तिसरा कोणतरी खातो. फायदा किती घ्यावा याला मर्यादा नाही आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टी या कलियुगामध्ये मोकळ्या सुटलेल्या आहेत. अशा वेळेला इंद्रिय निग्रह करणं हे अतिशय कठीण काम आहे. तर केवळ स्वरूपात तुमची जाणी आहे तुमच्या संगतीमध्ये आल्यानंतर कमीत कमी अपराधी भावना ते आपल्या मनामध्ये येईल की आपण कसं चुकीचं आहे. या निष्कर्षाला जरी आपण आलो तरी एक ना एक दिवस आपली आध्यात्मिक मुक्ती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री प्रभुपाद की, तंत्रा श्रीमद् भागवतम की. प्रश्न आहे आता नाही तुम्ही पुढचा भागवत ऐकणार नाही तर पुढच्या भागवत म्हणजे वाढून गेला बोल. आता समजलं तर काही तुमच्या जपामध्ये परिणाम होणार नाही ना. हा ठीक आहे. हरे कृष्णा. मला माहिती आहे प्रामाणिक उत्तर सांगतो तो पुढे वाचून बघू आपण काय होतं. हरे कृष्णा.